श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी मंगलाचरण जाहले देवता कुल गुरु वंदन। साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभ। अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करू विवेचन। जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आया से वीण घडेल। प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेशणोपक्रम। केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था। ऐशा साईचा अगाध श्रवण करिता आनंद झाला। तोची या काव्य रूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेम पूर। म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद। होतील ते भक्तांसी बोधप्रद पापापनो आदरिले अति पवित्र। आरंभिले हे कथा सत्र इह परत्र सौख्यद। सन्मार्गदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र। तरी होईल जो संत कृपा पात्र तया न विचित्र काही। तरीही प्रार्थना श्रोतया लागी भावे जिया आनंदा विभागी। धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो। चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवस रात। त्याचे नमजरे खाटवे चित्र संत चरित्र काय लिहू। जेथ माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग। त्या म्या संत मनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसे नी। करू जाता स्वरूप कावले जेथ वेद विचार। त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा। स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे। तेथ मी संतांसी काय वानावे हे मज ठावे। सप्तसागरीचे पाणी तयाची करवेल मापणी। आकाशासी घालवेल गवसणी परिनायणी संत जरी मी जड मूढ मती निज कार्य पूर्ती ती जाणे भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवोनी घेती भक्त केवळ कारण निमित्ती सकळ स्फूर्ती संतांची सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी तेणेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे साधू संत अथवा श्री हरी कोणा ते ही धरूनी निज करी आपुली कथा आपण करी निज कर श्री ठेवुनी जैसी शके सतराशे साली महीपती सी बुद्धी स्फुरली साधु संताही सेवा घेतली चरित्र लिहविली त्या करवी तीच सेवा अठराशे साली दास गणूच्या हस्ते घेतली पुढील संत चरित्र लिहविली पावन झाली सकळिका भक्ताणी संत विजय ग्रंथ भक्ताणी संत लीलामृत हे चार जैसे महीपती रचित दास गणू कृत दोन तैसे एकाचे नाव भक्त लीलामृत दुजयाचे ते संत कथामृत उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले त्यातील भक्त लीलामृतात श्री साई श्रोती ते वाचावे तैशीची गोड ज्ञान कथा कथिती साई एका भक्ता ती वाचावी संत कथामृता अध्याय सत्तावन पहा शिवाय साईची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजन माला अनुभव पूर्वक निववी जनाला अभंग पदाला गाऊन यातची एक बाबांसे लेकर जे त्रिषित चकोरा अमृत करू वर्षले कथामृत प्रेम पडी भरू श्रोता ते सादरू सेवावे दासगणूची स्फुट कविता ती अत्यंत रसभरिता आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसता बाबांची तैसेची गुर्जर जनांकरिता भक्त आम्ही दास भवानी मेथा यांनी ही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्याती शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभाहे नाव ठेवुनी प्रसिद्ध करी तपुण्य पट्टणी कथा श्रेणी बाबांच्या ऐसाईशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल श्रोतया चित्ता निराकरणता आकर्णिजे साई चरित्र महासागर अन अशक्य कधी सांग वर्णन म्हणूनी करवेल ते कथन तेणेची समा
परिशीलनेश
ಬಾಬಾ ಉದ್ಗಾರಲೆ ವಾರಂವಾರ ಶ್ರೋತಯ ಸಾದರ ಕರಾವೆ ಬಹುತ ಮೊದಲೆ ಜ್ಞಾನ ಕಥಾ ಅನೇಕಾಲಾವಿಲೆ ಭಜನ ಪಂಥ ತಯಾಂತ ಸಂಗ್ರಹ ಕರಾವಾ ಪುರತ ಹೋಯಿ ಲಗಾತಾ ಸಾಯಿತಾ ತ್ಯಾ ತ್ಯಾ ಕಥಾ ಜೆ ಸಾಂಗತಿ ಸಾದರ ಮನೆ ಜೆ ಜೆ ಐಕಿತಿ ಉಭಯಾಂಚ ಮನಾಸಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪೂರ್ಣ ಶಾಂತಿ ಲಾಭೇಲ ಐಕತಾ ಶ್ರೀಮುಖಿ ಚಾ ಕಥಾ ಭಕ್ತ ವಿಸರತಿ ಲದೇಹ ವ್ಯಥಾ ತಯಾಂತೆ ಧ್ಯಾನ ಮನನ ಕರಿತ ಭವ ನಿರ್ಮುಕ್ತತಾ ಪೈಸಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಮುಖಿ ಚ ವಾರ್ತಾ ಅಮೃತ ಪರಿಸರ ಸಭರಿತ ಪರಮಾನಂದ ದಾಟೇಲ ಪರಿಸತ ಕಾಯ ಮಧುರತಾ ವಾಟೆತಯ ಪದರಜ ಧುಳಿ ಲೋಳತಾ ಮೋಕ್ಷ ಹಾತಾ ಏಲ ತಯಾಂಚಾ ಗೋಷ್ಠಿಂಚಿ ಅಲೌಕಿಕ ಮಾಂಡಣ ತೈಶಿಚಿ ಶಬ್ದ ಶಬ್ದಾಂಚಿ ಠೇವಣ ಪರಿಸತ ತಲ್ಲೀನ ಶ್ರೋತೃಗಣ ಸುಖ ಸಂಪೂರ್ಣ ಸಕಳಿಕಾ ಜೈಸೆ ಗೋಷ್ಠಿ ಭಾಜಿ शील मनोरथा पाई माथा के विला दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकिथे विला हस्तवरद साई सकल धर्म विशारद भवापनो
परत्र असुख सर्वत्र सर्वदा।
स्थापन नको परपक्ष निराकरण नको पक्ष द्वयात्मक विवरण कायते निष्कारण सायास नको पक्ष द्वयात्मक विवरण होता या शब्दांचे स्मरण पूर्वी श्रोतया विधले अभिवचन जागली आठवण तयाची मागा प्रथमा ध्याय संपता वचन दिधले से की श्रोता हे माळ नाम करण कथा आधी समस्ता सांगेन कथे मध्ये ही आड कथा परिसता ठरेल युक्तायुक्तता होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा आता हा साई लीला ग्रंथ भक्त हे माड पंत विरचित ऐसे जे प्रति अध्यायांति श्रुत ते हे पंत कोण की सहज आशंका श्रोतया मना करावया तज्जिज्ञासा शमना कैसा आरंभ
त्या शुद्ध हवेचा
ಪಾವಯಾ ದುರ್ಧರ ಸಂಕಟ ಗುರುಸಿ ಬಸವಿಲೆ ಪುತ್ರ ನಿಕಟ ತೆ ಸರ್ವ ಕುಕಟ ಜಾಹಲೆ ಐಸಾ ಹಾ ಸಂಸಾರ ಮಹಾವಿಚಿತ್ರ ಕೋಣಾಸಾ ಪುತ್ರ ಕೋಣಾಸೆ ಕಲತ್ರ ಪ್ರಾಣೀ ಮಾತ್ರಾಸೆ ಕರ್ಮ ತಂತ್ರ ಅದೃಷ್ಟ ಸರ್ವತ್ರ ಅನಿವಾರ ಕಾನಿ ಪಡತಾ ಹೀ ದುರ್ವಾರ್ತಾ ಅತಿ ಉದ್ವಿಗ್ನತಾ ಆಲಿ ಚಿತ್ತ ಹೀಚ ಕಾಯ ಗುರುಚಿ ಉಪಯುಕ್ತತಾ ಪುತ್ರ ಕುಲತಾರಾಖವೇನ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ ಪ್ರಾಬಲ್ಯತಾ ಹೀಚ ಸಾಯಿ ದರ್ಶನೀ ಶಿಥಿಲತಾ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲಿ ಯಾ ಮಾಝಿಯಾ ಚಿತ್ತ ಪಡಲಾ ಮೋಡತಾ ಗಮನಾತ ಕಿಮರ್ಥ ಜಾವೆ ಶಿರಡಿ ಪ್ರತಿ ಕಾಯ ತ್ಯಾ ಮಾಝಾ ಸ್ನೇಹಾಚಿ ಸ್ಥಿತಿ ಹಾಸನ ಲಾಭ ಗುರುಚೆ ಸಂಗತಿ ಗುರು ಕಾಯ ಕರಿತಿ ಕರ್ಮಾಸಿ ಅಸೇಲ ಜೆ
ಮಗ ಮೀ ಹಿಮಾಗೆ ಪರತೋನ
प्रकटला आनंद साई दर्शनी गीत नवाई दर्शनी वृत्ति सी पालट होई पूर्व कर्माची मावळे सई वीट विषयी हळू हळू पूर्व जन्मीचा पाप संचय कृपावलोकने झाला क्षय आशा उपजली आनंद अक्षय करितील पाय साई ते भाग्य लाधलो चरण मानस वायसाचा होईल हंस साई महंत संतावतंस परमहंस सत्योगी पापताप दैन्य विनाशी ऐसी साईच्या दर्शनेसी पुनीत आज जहालो मी बहुवसी पुण्य राशी समागमे पूर्वी कित्येक जन्मांच्या पुण्य गाठी ती ही साई महाराज भेटी हा साई एक मीनली दृष्टी सकल सृष्टी साई रूप येताची शिर्डीसी प्रथम दिवशी बाळा साहेब भाट्यांपाशी आरंभ झाला वादावादीसी गुरु कशासी मावाती बुडवूनी आपुली स्वतंत्रता ओढूनी घ्यावी का परतंत्रता जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची ज्याचे त्यानेची केले पाहिजे न करी त्यासी गुरुने काय कीजे न हालविता हात पाय जो निजे तयासी दीजे काय कवणे हाची माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू दुराग्रहाचाच तो तराजू वाद माजून राहिला अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादा वादीचे जनन अहम भावाची ही खूण नाही त्या वीण वाद जगी प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत गुरुवनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घन घोर केवळ दैवावर टाकूनी भार काय होणार मी म्हणे तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार होशमान नाही टळणार मी म्हणणार भागले दैवा पुढे कोण जाई एक करिता एक होई ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडे ना मी म्हणे हो म्हणता कसे करील त्याचे सर्व आहे आळशा परी बैसू निराहे दैव साहे कैसे ते उत्तरेदात्मनात्मानं गरजे स्वये स्मृतिवचन त्याचा अनादर हे ज्याचे त्यानेच करावे लागे कमाई म्या केली ऐसा वाद घालिता घालिता कोणी ही ना तिळ भर थकता ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत बाबा काका साहेबा प्रत परिसा पुसत काय ते काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडत काय म्हणाले हे हे माडपंत मजकडे पाहत बोलले वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत बाबांशी कळले कैसे हे वृत्त आश्चर्यचकित मी मनी असो ऐसा मी वाग्बाणहत जाहलो निःशब्द लज्जावनत पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अविहित मज करवी हे हे माडपंत नामकरण प्रातःकालीचा वाद या कारण तेणीची बाबांसी हे माड स्मरण मनी मी खूण बांधिली देवगिरीचे राजे यादव हे चिते दौलता बादीचे जाधव तेरावे शतकी राज्य वैभव वाढविले गौरव महाराष्ट्राचे प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती पुतण्यात याचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्याती पावला तोही यदुवंश चूडामणी राम राजा राजाग्रणी मंत्रिया उभयतांचा बहुगुणी सर्व लक्षणी हे माद्री तो धर्मशास्त्र ग्रंथकार ब्रह्मवृंदार्थ परम उदार आचार व्यवस्था संगतवार आरंभी रचणार हे माद्री व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचिला हे माद्रींनी विख्यात करणी तयांची गिरवाण भाषेत हे माद्री पंत तोची प्राकृती हे माडपंत मुत्सद्दी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी परितो वत्समी भारद्वाज गोत्री तो पंचमी तीन प्रवरी तो यजूरमी ऋग्वेदाधिकारी तो धर्मशास्त्री मी मूढ तो माध्यंदिन मी शाकल तो धर्मज्ञ मी बाष्कल तो पंडित मी मूर्ख अकुशल काम जपोकळ ही पदवी तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी मी अल्पमती मंदबुद्धी त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी ओवी साधी मजन करवे तो ग्रंथकार कलाभिज्ञ मी तो ऐसा ठोंबा अज्ञ तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ मी अल्प प्रज्ञ हा ऐसा तयाचा लेखन कल्पतरू चित्र काव्यांचा आकरू मी हे ऐसे बाबांचे हे करू येईना करू ओवी गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबाना माधी सगळी भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली पंडित बोपदेव विद्वन्मणी चमके जयाचे सभांगणी तेथेची हे माड पंत राजकारणी ख्याती गुणी गणी जयाची
सवी
ಕಾಪುಲಿ ಪರಮ ನಿವೃತ್ತಿ ಅಂತಿಮ ಗತಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಾಯಿ ಕೃಪೇಚಿಯ ಕಾರಣ ಸಾಯಿ ಚರಿತ್ರ ಶ್ರವಣ ಕರಣೆ ತೆಣೆಚಿ ದುಸ್ತರ ಭವ ಭಯ ತರಣೆ ಕಲಿಮಲ ಹರಣೆ ನಿರ್ಮೂಲ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಸಜ್ಜನ ಪ್ರೇರಿತೆ ಭಕ್ತ ಹೇಮಾಳಪಂತ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೆ ಕಥಾ ಪ್ರಯೋಜನ ನಾಮಕರಣಂ ನಾಮ ದ್ವಿತೀಯೋಧ್ಯಾಯಃ ಸಂಪೂರ್ಣಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂ ಭವತು ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್.